तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी मंदार देवसळी आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफ एम बजाते रहो ऍक्शन. माझ्यासाठी ना कुछ तो लोग कहेंगे वॉज अ टर्निंग पॉइंट, कारण राजन शाही म्हणजे ते डायरेक्टर कटचे प्रोड्युसर जे कुछ तो लोग कहेंगे जे प्रोड्युसर होते ते प्रोडक्शन करताना ना मला कळलं श्रुती की प्रोडक्शनची ब्युटी कशी वाढवायची. म्हणजे गोष्ट आणि हे सगळं ठीक आहे, पण तुमचं सादरीकरण, तुमचे सेट्स, त्याच्यानंतर तुमची मांडणी ही किती सुंदर असायला हवी ह्याचं उदाहरण म्हणजे कुछ तो लोग कहेंगे होतं. आणि माझ्या ना ते इथे बसलं होतं भयानक. म्हटलं झालं हे मराठीत का नाही होत, हे मराठीत का नाही करू शकत आपण, का रडतो आपण. आणि मग त्याच्यानंतर माझे खूप जवळचे काही मित्र होते ज्यांना असं सारखं वाटत होतं की मी प्रोड्यूस करावं आणि मी सुरू करावं. तर कुछ तो लोग कहेंगे जेव्हा संपायला आली त्यात टाइम आय वॉज स्टार्टेड पिचिंग अप की कॉन्सेप्ट टू द चॅनल. आणि तेव्हा ठरवलं की आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं असं सगळं होतं. एक कॉन्सेप्ट पिच केली त्याच दरम्यान जी झीला आवडली होती. आणि मग वन फाईन डे झीला झीचा फोन आला मला की मंदार एक जरा अर्जंट मिटिंग करायचे. सो मी गेलो मिटिंगला. मला म्हणाले मंदार ही कॉन्सेप्ट अप्रतिम आहेच, आपण त्याच्यावर करूच काम. पण आत्ता ना एक डोक्यात भयानक मस्त कॉन्सेप्ट आली, एकच लाईन आहे डोक्यामध्ये. एक अत्यंत गरीब घरातली मुलगी एका अशा श्रीमंत घरात लग्न होऊन येते जिथे मुलीला नॉर्मल एक सासू जपत नाही, तिकडे तिला सहा सासू आहेत. ही लाईन आहे, ह्याच्यावर काही होऊ शकतं का? मला म्हटलं इंटरेस्टिंग आहे, 15 दिवस पाहिजेत. दिले. मग मी मधुबंदाला भेटलो आणि देन द होणार सून
एका लाईनचं एक्सप्लेनेशन ते कमाल असतं. आणि तुम्ही लोक काय त्या एका लाईन मध्ये एवढी मोठी स्टोरी घडून आणताना, ते खरंच त्यात तुम्ही बाप आहात, ते कोणाला नाही जमू शकत, यु नो. सो आय एम रिअली हॅपी आणि ग्लॅड की तुमच्यासारखे इतके उत्तम डिरेक्टर आपल्या मराठी इंडस्ट्रीला लाभलेत. तुमचा आत्ताच मुलगा आला होता आतमध्ये आणि तो फारच हिरो मटेरियल असं वाटलं मला, कारण तो आत्ताच फिरंग दिसतोय रा. सो त्याचा जन्म कधी झाला आणि त्यावेळेस तरी तुम्ही सेटवरनं बायको सोबत होतात की नाही?
मी त्याला कुछ तो लोग कहेंगेचं शूटिंग करत होतो. त्याचा जन्म 2012 सालचा आहे. मी बोरिवलीला शूटिंग करत होतो, खूप मेजर सिक्वेन्स होता आणि तिला पेन सुरू झाल्या होत्या. आणि तिने मला फोन केला, मंदार मला सहन नाही होते. तर त्याच्यावर मी तिला म्हटलं ओके ओके तू हो पुढे, मी आलोच. खूप बिकट परिस्थिती होती आणि आय हॅट्स ऑफ टू हर की तिने ह्या गोष्टीचा कधी इश्यू नाही केला, कारण माझ्या वेळा, माझे टँट्रम्स, माझे मूड सगळं तिने सांभाळलं. ती बिचारी स्वतःहून जाऊन तिकडे, माझा एक जवळचा मित्र आहे सचिन गोखले जो डिरेक्टर आहे, तो लव लग्न लोचा डिरेक्ट करतोय सध्या, तर त्यावेळेला तो असोसिएट होता माझ्याकडे. आणि तर तो आणि त्याची बायको ते पुढे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मग मी पॅकअप झाल्यानंतर रात्री सगळं झालं ओके ना गुड गुड असं म्हणायला मी तिला भेटायला गेलो होतो. आणि हे सगळं 17 तारखेला घडलं आणि 18 तारखेला आमचे चिरंजीव या पृथ्वी तलावर अवतरले.
सो आता तो एखादा असा प्रश्न विचारतो का, कारण आता नाही म्हटलं तरी त्याला माहिती असणार की त्याचा बाबा डिरेक्टर आहे, त्याला माहिती असणार की ही त्याच्या बाबाची सिरियल आहे, तर त्याने कधी अवाक केलं का तुम्हाला कुठला प्रश्न विचारून?
अगं अवाक नाही, मी त्याच्या प्रत्येक बाबतीतच अवाक असतो कायम. एकदा मी शूटिंगवरनं घरी आलो आणि सहज असा बसलो होतो आणि फुलपाखरूचा प्रोमो लागला. तो प्रोमो लागला ना मला 2-2 आवाज यायला लागले. म्हणून मी असं बाजूला बघितलं तर हा बाजूला बसून सगळे डायलॉग म्हणत होता. मग मी तो टीव्ही बंद केला आणि म्हटलं हे तुला येतं? म्हणाल हो. म्हटलं हे तू कधी बघितलं? काल. किती वेळा? 2-2. त्याला 2-2 म्हणून त्याला तो जो एक 40-50 सेकंदाचा जो काही प्रोमो आहे तो त्याचा अख्खा पाठ होता, तिचे डायलॉग, त्याचे डायलॉग, आणि तो त्याने मला अख्खा इनॅक्ट करून दाखवला समथिंग. आणि त्याला ते आवडतं ऍटमॉस्फिअर. तो शूटिंगला येतो, बसतो, रमतो तिकडे सगळ्यांबरोबर आणि बाबा काय म्हणतो ऍक्शन कट हे सगळं त्याला माहिती आहे.
मला हे तुम्हाला विचारायचं की तुमचे गॉडफादर कोण आहेत मग इंडस्ट्रीमधले?
माझं गॉडफादर असं म्हणशील तर ज्यांच्या कडे मी बघून शिकलो, मला त्यांना असिस्ट करायची संधी नाही मिळाली दुर्दैवानी. ज्यांनी मला बोट धरून एका असं रस्त्यावर आणून ठेवलं ते म्हणजे विनय आपटे. 1995 साली माझी आणि विनयजींची भेट झाली, जी बोलाची घडी मी मालिका म्हटलं त्यात त्यांनी ते काम करत होते आणि मी ते डिरेक्ट करत होतो. पण मी काय बोलू त्या माणसाबद्दल, म्हणजे त्यांनी इतकं मला पंखाखाली घेतलं होतं की माझं फक्त नाव त्यांच्या रेशन कार्डावर नव्हतं इतकं. म्हणजे त्यांनी मला बॅक टू बॅक 4 सिरियल डिरेक्ट करायला दिल्या, बोक्या सात बंडे, वळवाचा पाऊस, सांगाती आणि मनामनाची व्यथा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आभाळमाया. आभाळमाया तू करतोयस मंदार असं त्यांनी प्रेमाने सांगितलं आणि तिथे आणून त्यांनी असं म्हणजे आभाळ लाईक की असं वळणा वळणाच्या रस्त्यातनं येतो आणि एका पॉईंटला आणून उभं केलं आणि डोळ्यावरची पट्टी काढली आणि सांगतो की हा रस्ता अभि चलो तुम असं त्या माणसाने मला आणून ठेवलं आणि 99 पासून आज 2017 पर्यंत असं आपण समजू जर का 1000 दिवस जर का असतील या एवढ्या वर्षातले असं आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणू तर त्यातले जवळजवळ 850 दिवस मी शूटिंग केले आहेत. त्याच्यानंतर कामातनं काम येत गेलं ते पहिलं काम बोललं आणि ऑल क्रेडिट गोज टू अविनय सर त्यांनी मला संधी दिली आणि मला माझ्यातली हे कला दाखवायची एक संधी मिळाली.
रॅपिड फायर राऊंड एक फिल्म जिने तुमच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला.
इजाजत
तयार होतो उत्तर बोलायच्या आधी. ओके पहिली फिल्म जी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितली आयुष्यात.
नवरंग.
एक खोटं जे तुमचं पकडलं गेलं होतं.
शाळेमधलं रेगेज क्लासमध्ये आम्ही क्लासेसला जायचो. एक दिवशी आमचा एक फिल्म सप्ताह होता. एक दिवस आम्ही 7 दिवस दुपारी क्लासला बसलो नव्हतो आमचा अख्खा ग्रुप. 5व्या दिवशी घरी फोन गेला होता. म्हणजे ते शेजारचा केअर ऑफ नंबर दिलेला असतो ना तसा की 5 दिवस येत नाही आहे काही प्रॉब्लेम आहे का वगैरे असं. आणि तेव्हा बाबांना कळलं हो का. आणि दुसऱ्या दिवशी बाबा कुठे निघालास म्हटलं क्लासला. बर बाबा मागे आले होते आणि आम्ही तेव्हा ते बादल बिजली बरका वगैरे थिएटर होती जिथे आता स्टार सिटी आहे तिथे आम्ही पिक्चर बघायला आमचा सगळा ग्रुप सगळे म्हणजे बादल बिजली बरखा सत्यम शिवम सचिनम असे ती 6 थिएटर आम्ही कव्हर केली होती त्या 6 दिवसात. तर तिथे ते सगळं पकडलं गेलं आणि घरी आल्यानंतर त्याच वेळात बरोबर घरी आलो म्हणजे हां काय होतं आज क्लासमध्ये. आणि माझा असा ब्लँक झाला होता चेहरा. बाबा संध्याकाळी घरी कसे कारण बाबांचा दुपारीचा टाइम असायचा ऑफिसला यायचा. बाबा 2 वाजता ऑफिसला जायचे आणि रात्री 11 वाजता यायचे. सो मी 6 वाजता घरी आल्यानंतर असं करून असे बाबांना समोर बोलणार तर तिथेच मला कळलं होतं की झालं संपलंय सगळं. दॅट वॉज ते मोठं खोटं माझं जे पकडलं गेलं होतं.
एक कॉम्प्लिमेंट जे तुम्ही विसरू शकत नाही.
होणार सोनचं शूटिंग करत होतो लग्नाचा सिक्वेन्स करत होतो श्री आणि जान्हवीचा. तर तिथे एक गुजराती माणूस भेटायला आला आणि वयस्कर होते ते. तर म्हणे ह्या हॉलमध्ये लग्न वगैरे असलं ना की आईस्क्रीमचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं. मी गुजराती आहे पण मी तुमची सिरियल रोज बघतो. माझी बायको खूप मोठी फॅन आहे आणि आमची लव्ह स्टोरी अशीच बसस्टॉपवर सुरू झाली आणि तुमच्या या स्टोरीने आम्हाला आमच्या काळात नेऊन ठेवलं. एकच तुला सांगतो म्हणे बेटा तुला माहित नाही म्हणे तू काय करतोयस. खूप खूप भरून येतं हे सगळं बघताना. खूप छान वाटतंय. व्ही शांताराम आणि गुरुदत्त साहेबांच्या काळात तू नेऊन ठेवलंस म्हणे. सो दॅट वॉज अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आय हॅव गॉट.
ओके एक फिल्म जी तुम्ही सतत बघू शकता.
आंधी.
ओके एक क्षण जो जगावासा वाटेल परत.
खूप झोपायचंय. खूप खूप झोपायचंय.
एक बस स्टॉप जिथे तुम्हाला परत फिरकावंसं वाटेल.
वरळी सिफेसचा बस स्टॉप जिथे आम्ही आमच्या मित्रांनी खूप धमाल केली. आमचा टाइमपासचं सेंटर असायचं ते.
एक गोष्ट जी हरवली आहे.
स्वतःचा वेळ.
आणि आता तुमच्या ह्या इंटरव्ह्यू मधली सगळ्यात आवडती गोष्ट तुमची लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट कुठली होती.
जे तुम्हाला सांगितलं विचारलंस की लहानपणातल्या अशा ज्या काही आठवणी ज्या काही आहेत त्यांनी मी तुला सांगितलं ते तंद्री लागायची माझी. दॅट वॉज माय लाईट्स कॅमेरा मोमेंट ऍक्शन.
आणि मला सांगा या अगोदर तुम्ही कुठल्या गोष्टी रिव्हील केल्या नव्हत्या ज्या आता पहिल्यांदाच रिव्हील केल्यात.
अबाउट माय फॅमिली जे मी जो माझ्या आई बाबांचा स्ट्रगल किंवा त्यांचा काळ आणि या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या या त्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा याच्यावर मी कधीच सांगितल्या नव्हत्या.
कालच मी कच्चा लिंबू फिल्म बघितली आणि अप्रतिम फिल्म आहे. एक एक फ्रेम लक्षात राहण्यासारखी आहे. कच्चा लिंबूच्या काय कच्च्या पक्क्या आठवणी आहेत त्याही आम्हाला सांगा.
होणार सून करत असताना 2015 साली असं डोक्यात आलं की आपण आता चित्रपट निर्मिती सुद्धा करूया आणि त्या अनुषंगाने मी प्रसादला म्हटलं प्रसाद तुझ्याकडे काही चांगली एखादी गोष्ट असेल तर सांग आपल्याला फिल्म करायची आहे प्रोड्यूस. तर प्रसाद म्हणाला हा मी सांगतो पण माझ्याकडे एक गोष्ट आहे बघ तुला आवडते का. म्हटलं ठीक आहे कधी ऐकूया. तो म्हणाला उद्या. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गोष्ट ऐकायला बसलो. गोष्ट काय त्याच्याकडे अख्खं स्क्रिप्ट रेडी होतं विथ डायलॉग्स जे तू काल बघितलंस अख्खं. आणि अख्खं वाचून झाल्यानंतर आय वॉज लाईक असं झालं होतं माझं. मी त्याला म्हटलं प्रसाद हे डिरेक्ट कोण करणार आहे. तो म्हणाला ऑफकोर्स मी. म्हटलं ओके चल मी प्रोड्यूस करतो तू डिरेक्ट कर. आणि दिस इज आव द थिंग डज म्हणजे हा ते सुरू झालं कारण प्रसादनी बाकीची बांधलेली टीम इतकी सॉलिड होती त्याच्यामुळे कुठेही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. फक्त अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला माझे बाबा खूप आजारी पडले आणि शूटिंगच्या दरम्यान ते गेले. सो त्याच्यामुळे मला फार सेट वरती जाऊन ते वातावरण एन्जॉय नाही करता आलं पण आज आय नो ही इज देअर आणि त्यांच्या आशीर्वादाने आज कच्चा लिंबू रिलीज झाला.
93.5 रेड एफएम बजाते रहो.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.